चीनीमंडी.com पॉडकास्ट।
लॉकडाऊनमुळे गेल्या 2 महिन्यात साखर विक्रीत 10 लाख टनाची घट। कोरोना व्हायरस महामारीचा फैलाव रोखण्यासाठी सरकारकडून घोषित केलेल्या लॉकडाऊनचा साखर विक्रीवर परिणाम झाला आहे। इंडियन शुगर मिल्स असोसिएशननुसार हंगामाच्या पहिल्या 5 महिन्यांमध्ये गेल्या वर्षीच्या साखर विक्रीच्या तुलनेमध्ये यावर्षी साखर कारखान्यांकडून फेब्रुवारी 2020 पर्यंत डिस्पॅच झालेली साखर 10.24 लाख टन जास्त होते। पण लॉकडाऊनमुळे मार्च आणि एप्रिलमध्ये साखरेच्या विक्रीत 10 लाख टन इतकी घट झाली आहे। कोरोना व्हायरसमुळे साखर उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे। घरगुती आणि वैश्विक साखर विक्रीत घट झाल्यानं कारखान्यांसमोर महसुली तरलतेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे, ज्यामुळे कारखाने शेतकऱ्यांची थकबाकी भागवण्यात अपयशी ठरले आहेत।